बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, सुरक्षाच्या अधिक्रमाप्रमाणे बालके, आई वडील, नातेवाईक, गावस्तरावर बालकांसाठी काम करणाऱ्या विविध यंत्रणा, जिल्हास्तरावर बालकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणा, अशा अनेक प्रकारच्या यंत्रणा यांच्याकडून सुरक्षा मागू शकते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.